भाग 29 आपला शत्रूवर प्रेम करा. मत्तय यांना 5:43-48, लूक यांना 10:25-37 वचन. येशू ख्रिस्तसनी शिष्यसला आज्ञा, तुम सगळा लोकसवर प्रेम करा, आपल्या वैरीवर सुद्धा प्रेम करा. येशू ख्रिस्तन एक माणूसनी गोष्ट शिष्यसला आज्ञा, तो एक वाटसरू असणार चोरटसनं त्याला रस्तामा आडव्या, त्याला माऱ्या, त्यांना कपड आणि त्यांना सर्व वस्तू त्या पैनीच केली द्या, आणि त्याला अर्ध मैल सोडी टाकी गयात. मग त्या रस्त्याला एक व्यापारी चालणार, तो व्यापारी त्याला जोईना आणि त्याला जोईन लांबून निघी गया. मग आणखीन एक माणूस वना, त्यांनीही तशाच करना. मग एक शमरोनी वना, त्यानं जवळ गया, त्यानं जखम पुसणार, त्याला गाडावर बसवना आणि दवाखानामा ली गया. त्याला डॉक्टरला आखना, याला बरं कर, जा खर्च होईल ता मी तुला दिसू. येशू ख्रिस्त आखना, तुम्ह सर्व असाच करा ते शमरोनीने सारखा, कारण जसा मी तुम्हाला प्रेम कर तसं तुम्ही इतरस्वर प्रेम करा, आपल्या शेजारसवर आणि ज्या आपल्यासला ओळखत ना त्याचवर सुद्धा आणि आपल्या वैरीसवर सुद्धा प्रेम करा.